नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. 2024 लोकसभा वेंचणुकेंत तिसऱ्या पांवड्या खातीर आज अधिसुचोवणी जारी. ह्या पांवड्यार गोंयांत 2 सुवातां खातीर वेंचणूक, 12 राज्यांनी 94 सुवातां खातीर 7 मेक मतदान. लोकसभेच्या पहिल्या पांवड्यावेल्या वेंचणुकेच्या प्रचाराक नेट. खडेगाट प्रचारांच्यो सभा ताट्टा गेमशी. 19 एप्रिलाक 21 राज्यांनी मतदान. भाजपा आणि काँग्रेसीचो राजस्थानात प्रचाराक नेट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज बर्मात प्रचारसभा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कालोराच्या ल्हाराचो अदमास मतींत धरून घेतली उचेली बसका. बसकेत उपाय येवजण्यांचो नियाळ. मध्य भारतात आज सुद्धा गडगड, जगला नेटाचे वारे मारून शिपळूक पावस. हवामान खात्याचो अदमास. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राती झाल्या खेळात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 7 कड्यांनी हरायले. 8 आयपीएल फुटबॉल सर्तीत काल आयएसएल फुटबॉल सर्तीत काल सांजे खेळात मोहन बागान सुपर जायंट्स आणि बंगळुरूक 4-8-0 गोलांनी हरायले. आता खबरो विस्तारान. चालू आशिल्ले 2024 लोकसभा वेंचणुके खातीर तिसऱ्या पांवड्या खातीर आज अधिसुचोवणी जारी केल्या. ह्या पांवड्यार गोंयांत 2 सुवातां खातीर 11 पांवड्यावेले मतदान जातले. अधिसुचोवणी जारी जाल्या उपरांत आज सावन उमेदवारी अर्ज भरपाक सुरवात जातली. तिसऱ्या पांवड्यार 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांत 94 लोकसभा मतदारसंघांनी सात्मिक मतदान जातले. तातूंत गोंयचो आसपाव आसा. 4 जूनाक मतमेजणी जातली. गोंयांत सध्या लोकसभा वेंचणुकेंत भाजपा प्रणीत एनडीए, काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी आनी आरजी अशा 3 पक्षांमदी तिरंगी लढतीचें चित्र दिसता. 19 एप्रील मेरेन उमेदवारी दाखल करपाक मुजत आसतली. लोकसभेचे वेंचणुकेंत पहिल्या पांवड्यात प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे खडेगाट फुडारी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्यो प्रचारसभा आनी रोड शो घेवंक गुतल्यात. ह्या पांवड्यार 21 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी येता ते 19 एप्रिलाक 102 सुवातां खातीर मतदान जातले. ही वेंचणूक विकसित भारत मोहिमेक नवी उर्जा दितली अशें भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री काल राजस्थानाचे कौरोलीत प्रचारसभेत उलयताले. काँग्रेसीन सोडून दिल्ल्या प्रस्नाक फाटल्या 10 वर्सात आपल्या सरकारान उपाय काढले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. काँग्रेसीन दसकांची दसका गरिबी हटावाच्यो घोषणा दिल्यो, मात आपल्या सरकारान 25 कोटी भारतीयांक दळडी रेशेच्या वयर काढले. ते आदी प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडाच्या ऋषिकेशात प्रचारसभा झाली. जेन्ना जेन्ना देशात कमकुवत आणि अस्थिर सरकार आयला तेन्ना तेन्ना शत्रूंनी ताचो फायदो घेतला. अशी ह्या देशात आतंकवाद पातळून घटमूट झाला असे प्रधानमंत्र्यांनी म्हळे. काँग्रेस पक्षाचे आदले अध्यक्ष राहुल गांधी हांणी प्रचारसभेत देशातल्या बेरोजगारी आणि म्हारगाय ह्या 2 प्रश्नांचो उल्लेख केलो. हे 2 मोठे प्रश्न असताना हेर प्रश्नांक चड महत्व दितात असे राहुल गांधी उलयताले. तांणी राजस्थानाच्या अनुपट गडात प्रचारसभा झाली. भाजपा आणि काँग्रेस पक्षान राजस्थानात प्रचाराक नेट आयला. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज बर्मात प्रचारसभा जावपाची आसा. बर्मात आदर्श मैदानाचे प्रधानमंत्र्याची विजय शंखनाद भौशीक सभा जातली. बार्मळात केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी भाजपाचे लोकसभा उमेदवार आसात. ते उपरांत सांजे दौसात प्रधानमंत्र्याचो रोड शो जातलो. आमचो खबराकार कळीत करता ते प्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे खेरीच वेगवेगळ्या मतदारसंघांनी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारा खातीर वेगवेगळे फुडारी प्रचारात वाटेकार जावपाचे आसात. कालोराच्या ल्हाराचो अदमास मतींत धरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तयारेच्या नदरेन उचेली बसका घेतली. एप्रील ते जून मजगती कालोराच्या तापमानाच्या अदमासाविशी प्रधानमंत्र्याक ह्या बसकेत माहिती दिली. खास करून मध्य भारत आणि अस्तंत वाठारांनी एप्रील ते जून मजगती तापमान सरसरी परस चड प्रमाणात वाढपाचो अदमास असा. तुम्ही ह्यो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ऐकतात.
3 steps टू स्टे प्रोटेक्टेड अँड स्टे सेफ फ्रॉम कोविड-19. वेअर फेस मास्क, 2 गज की दूरी टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग, मेंटेन हँड and face hygiene.
उत्तराखंडात राजकीय प्रचारक नेते आला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या खडेगाठ आणि ज्येष्ठ प्रचारक फुडाऱ्यांच्या प्रचारसंभाग नेत आयल्यान प्रचार तेंगशी घडटा. आज भाजपचे ज्येष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांच्यो गडघल हांणी कुम्माऊ वाठारात प्रचारसभा जातल्यो. ह्या वाठारात रक्षा दळातले कर्मचारी आणि तांच्या घराब्यांनी मोठी लोकवस्ती असा. हे नदरेन चंपावत, चमोली आणि कशीपुरात रक्षामंत्र्यांच्यो रणनितीक सभा जातल्यो. ह्या वाठारात रक्षामंत्र्यांनी केल्ल्या प्रचाराचो मोठो लाव जातलो अशी भाजपची रणनिती असा. हरियाणाचे मुखेलमंत्री नायब सिंग सैनी हेवूय आज हरिद्वारात प्रचारा खातीर पावतात. भाजपच्या उमेदवारा खातीर वेगवेगळ्या मतदारसंघांनी त्यांच्यो प्रचारसभा जातल्यो. मध्य भारतात आज सुद्धा शिपडून पाऊस चालू उरतलो असं अदमास भारतीय वेधशाळा खात्यान उक्तायला. मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगड जगला आणि नेटान वारे मारून पाऊस पडपाचो अदमास असा. तसंच जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगीट, बलिस्तान आणि मुझफ्फराबाद शेनवार आणि आयतार आणि हिमाचल प्रदेशात आयतारा पाऊस पडपाचो अदमास असा. रियो दी जेनेरात चालू आशिल्ली आयएसएसएफ ऑलिम्पिक पात्रता वस्तादपण सर्तीच्या निमणे फेरीत तीग भारतीय नेमबाज पिस्टल नेमबाजी प्रकारात कोटा सुवाती खातीर झुजतल्यो. तातूर आशियाई खेळा सर्तीचे वस्ताद पालक आणि चंदीगडाच्या सैम्यान हांचो आस्पाव असा. सुरभा रावूय 10 मीटर पिस्टल प्रकारात ऑलिम्पिक सर्तीची दुसरी सुरवात जोडपाक झुजतले. पॅरीस 2024 सर्ती खातीर भारतीय नेमबाजींनी हे आधी 19 सुवातो जोडल्यात. तातूंत रायफल प्रकारात 8, पिस्टल प्रकारात 7 आणि शॉटगन प्रकारात 4 सुवातांचो आस्पाव असा. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीची चालू हंगामाची निमणी फेरी 4 मेक जातली. बाद फेरी, सेमीफायनली आणि निमाणे फेरीचे वेळापत्रक आयोजकांनी जाहीर केले. बाद फेरी 19 एप्रिला सावन सुरू जातली असे वेळापत्रक आयोजकांनी जाहीर केला. बाद फेरी उपरांत होम आणि अवे पद्धतीन दरेकी 2 सेमीफायनली जातल्यो. सर्तीच्या लीग फेरयेत गुणटक्ट्यान पहिल्या 2 सुवातेचेर आशिल्ले पंगड थेट सेमीफायनलीत पावतले. उपरांतच्या 4 सेमीफायनलीत पावपा खातीर दरेकी 1 फेरयेचो खेळ जातलो. 19 आणि 20 एप्रिलाक बाद फेरी जातल्यो. सेमीफायनली 23 आणि 24 एप्रील आणि 28 आणि 29 एप्रिलाक जातल्यो असे वेळापत्रक थारला. मुंबई सिटी आणि मोहन बागान वेल्या सुवातेचेर आसात. जाल्यार एफसी गोवा, ओडिशा एफसी, केरला ब्लास्टर्स हे बाद फेरयेत पात्र थारले. आयएसएल फुटबॉल सर्तीत काल सांजे झाल्या खेळात मोहन बागान सुपर जायंट्सान बंगळुरूक 4-8 गोलांनी हारायले. बंगळुरूत हो खेळ झालो. मोहन बागानचे हे खेळा सर्तीत आता मेरेन 21 खेळांनी 45 गुण झाल्यात आणि ते पहिल्या सुवातेवेल्या मुंबई सिटी एफसीच्या 2 गुणांनी फाटी असात. मुंबई सिटी एफसी 47 गुण जोडून पहिल्या सुवातेर असात. ह्या दोनूय मदी सोमारा सॉल्ट लेक मैदानाचे लीग खेळ जातलो. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राती झाल्या खेळात मुंबई इंडियन्सान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 7 हारायले. मुंबईत वानखेडे मैदानाचेर हो खेळ झालो. ओनूच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्साचे हे दुसरे जैत. 197 धावड्यांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सान 15-3 षटकांनी 3 वगडावन 199 धावड्यो काढल्यो. सूर्यकुमार यादवान 19 बॉलांनी 52 धावड्यांच्या बळार मुंबई इंडियन्साक हे जैत जोडले. 5 बाद करपी जयप्रीत बुमरा प्लेयर ऑफ द मॅच थारलो. ह्या सर्तीत आता मेरेन 2 जैतां आणि 3 हारी मेळून मुंबई इंडियन्स 7 सुवातेर असात. मुंबई इंडियन्साचे 4 गुण जाल्यार आरसीबी 9 सुवातेर असात. आरसीबीच्या नावार 1 जैत आणि 5 हारी असात. आज सांजे लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स लखनौ भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट मैदानाचेर खेळटले. परतून एक फावट मुखेल खबरो. 2024 लोकसभा वेंचणुकेंत तिसऱ्या पावण्या खातीर आज अधिसुचोवणी जारी. ह्या पावण्यार गोंयांत 2 सुवातां खातीर वेंचणूक, 12 राज्यांनी 94 सुवातां खातीर 7 मेक मतदान. लोकसभेच्या पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुकेच्या प्रचाराक नेट खडेगाठ प्रचारांच्यो सभा गाठता तेंची. 19 एप्रिलाक 21 राज्यांनी मतदान आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.